IVM. हॅलो एव्हरीवन, अखंड भारत स्टोरीज ऑफ अ ग्रेटर इंडिया या पॉडकास्टच्या एका नवीन एपिसोड मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मी सानिया माने, पुण्यात पथिल हेरिटेज तर्फे हेरिटेज वॉक्स, ट्रिप्स आणि इतिहासावर आधारित कॉर्पोरेट ट्रेनिंग देण्याचं काम करते. मागच्या आठवड्यात आपण बिपिन कुलकर्णी यांच्याशी अग्निविषयी गप्पा मारल्या. तसंच या आठवड्याच्या मोनोलॉगमध्ये आपण विष्णूविषयी माहिती घेतली. विष्णू या शब्दाची व्युत्पत्ती, तो कुठे राहतो, विष्णूचे अवतार, त्याविषयीच्या गोष्टी, विष्णूची मूर्ती या सगळ्याची आपण थोडक्यात माहिती घेतली. आज आपण विष्णूबद्दलच अजून सखोल माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी आपण आज गप्पा मारणार आहोत इंद्रनील बंकापुरे यांच्याशी. इंद्रनीलनी MA केलाय मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम मध्ये मुंबईमधून. त्याच्यानंतर त्यांनी पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून MA इंडॉलॉजी पण केलं. त्याचबरोबर त्यांनी सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट बरोबर काही डॉक्युमेंटरी फिल्म्सवरती पण काम केलेलं आहे. ते कोल्हापुरात असतात आणि तिथेच त्यांनी विरासत इंडियन हेरिटेज इनिशिएटिव्ह अशी एक संस्था सुरू केली, जी ऑफकोर्स इतिहासाविषयी, आपल्या हेरिटेजविषयी माहिती देतात, वर्कशॉप्स कंडक्ट करतात, फील्ड ट्रिप्स अरेंज करतात. प्राचीन भारतीय इतिहास आणि कला यांचा परिचय करून देणारी बेसिकली ही एक संस्था आहे. त्याचबरोबर इंद्रनीलनी बऱ्याच स्टेट्समध्ये आणि बऱ्याच हेरिटेज साईट्सला ॲज अन एक्सपर्ट म्हणून पण भेट दिलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळ्या विषयांवरती सेमिनार्समध्ये रिसर्च पेपर्स आणि रिसर्च पेपर्स पण प्रेझेंट केलेले आहेत. सो चला तर मग सुरू करूया आजच्या गप्पा. इंद्रनील, अखंड भारत स्टोरीज ऑफ अ ग्रेटर इंडिया या पॉडकास्टमध्ये तुझं स्वागत.
थँक्यू, थँक्यू सो मच सानिया.
येस, सो सगळ्यांना मी आधी एक हेड्सअप देते की मी आणि इंद्रनील खूप छान मित्र आहोत. आम्ही एक दोन बॅचेस पुढे मागे होतो इंडॉलॉजीमध्ये, त्यामुळे ह्या एपिसोडमध्ये कुठेही तुम्हाला असं फार काही फॉर्मल आमच्यातलं इंटरॅक्शन जाणवणार नाही. एक दोन मित्र गप्पा मारतायत साधारण असंच हे स्वरूप असेल. सो इंद्रनील, आपण मागे बोलत होतो तेव्हा तू एकदा म्हणला होतास की इतिहासाकडे तू खूप म्हणजे अनएक्सपेक्टेडली आलास, रादर इतिहास हा तुझा शाळेतला अजिबात आवडीचा विषय नव्हता. मग हे मतपरिवर्तन कसं झालं आणि आता तर तू प्रॉपर करिअर केलंयस हेरिटेज आणि हेरिटेज टुरिझम मध्ये, तर या ते आम्हाला नक्की ऐकायला आवडेल.
येस, ऍक्च्युली त्याची मजा अशी आहे की इतिहास शाळेमध्ये कुणालाच आवडत नाही फारसा. कुणालाही तारखा लक्षात ठेवायला आवडत नाहीत, कुणालाही कुठल्याही तहामधली कलम लक्षात ठेवायला आवडत नाहीत, पण इतिहासाच्या गोष्टी सगळ्यांना आवडतात. सगळ्यांना शिवाजी महाराजांच्या गोष्टी आवडतात, वेगवेगळ्या असुरांच्या युद्धाच्या गोष्टी त्यांना आवडतात. तर असाच माझा पण काहीसा इतिहासाशी तेवढाच संबंध होता आणि अभ्यास म्हणून फार असं मी त्याच्याकडे कधी बघितलंच नव्हतं. मी ज्या वेळेला मुंबईतलं सगळं आवरून मी परत कोल्हापूरला येत होतो, तर त्या मधल्या पिरियडमध्ये मी पुण्यामध्ये होतो आणि माझ्या दादाला एक फोन आला की अरे माझे एक सर आहेत आणि ते एक होतं देऊळ नावाचा एक सुंदर कार्यक्रम करतात, तर त्यांच्याबरोबर आम्ही बेडसे आणि कारल्याचं लेणं बघायला जाणार आहे, तर तुम्ही येताय का बरोबर. मग रविवार होता, म्हटलं घरी बसून काय करायचं, चला जाऊया. आणि आम्ही तिकडे गेलो आणि त्या अवलिया माणसाची आमची गाठ पडली, ते म्हणजे उदयन इंदूरकर. आणि त्यांच्याबरोबर त्या लेणी बघितल्या. त्यानंतर लगेचच पुढच्या आठवड्यामध्ये त्यांच्याबरोबर मी वेरूळला गेलो आणि एक वेगळंच काहीतरी प्रचंड मोठं भांडार समोर ओपन झाल्यासारखं झालं. त्यांनी येत असतानाच मला सांगितलं की इंडॉलॉजी कर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये जा, फॉर्म भर आणि ते कम्प्लीट कर, बाकी पुढचं पुढं बघू. आणि मग ती जी काही चटक लागली ती तेव्हापासून ती तशीच आहे. आणि आता विरासतचं जे काही मी काम करतोय त्याच्या पाठीमागचं सगळं इन्स्पिरेशन हे उदय इंदूरकरच आहे. दुर्दैवानं मागच्या वर्षी ते गेले, पण त्या थॉट मध्ये, त्याच इन्स्पिरेशन मध्ये सगळं काम मी सुरू करतोय.
ग्रेट, परफेक्ट. सो राईट. सो आता आपण विष्णू बद्दल चर्चेला सुरू करूया, नाव दॅट आर ऑडियन्स नोज यू. सो तुला साधारण आता लक्षात आलं असेल की आपण ह्या सीझन मध्ये वैदिक देवतांबद्दल बोलतोय. आता मी माझ्या मोनोलॉग मध्ये पण म्हणलं होतं की विष्णू हा वेदात तसा लहान किंवा ज्याला आपण मायनर डिएटी म्हणतो असं त्याला म्हटलं गेलेलं आहे. तर एक्झॅक्टली वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये, ब्राह्मणांमध्ये विष्णू बद्दल काय सांगितलंय हे प्लीज आम्हाला सांग.
येस, त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला विष्णू याचा अर्थच असा होतो की जो सतत क्रियाशील आहे आणि जो सर्वव्यापी आहे, की जो सगळीकडे पसरलेला आहे, असा त्याचा एक बेसिक मूळ अर्थ आपल्याला विष्णूचा घ्यावा लागतो. त्याच्या संस्कृत व्याकरणात मी जाणार नाही कारण की मी त्याचा एक्सपर्ट नाही, पण साधारण त्याचा अर्थ हा असा आहे. आता ज्यावेळेला आपण ऋग्वेदाबद्दल बोलतो तर मागचं जे पॉडकास्ट झाले त्याच्यामध्ये इंद्र, अग्नी अशा वेगवेगळ्या देवतांबद्दल आपण बोललो आणि त्याच्या दोघांचे मिळून साधारण 250 जास्त सूक्तही आपल्याला ऋग्वेदामध्ये बघायला मिळतात. पण त्याच वेळेला विष्णूची फक्त 3 सूक्त ऋग्वेदामध्ये आहेत. तू म्हटलीस तसं अगदी बरोबर आहे की सुरुवातीच्या काळामध्ये अत्यंत सेकंडरी असा असलेला हा देव नंतर खूप मोठा झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्या ऋग्वेदामध्ये तो इंद्राचा एक प्रमुख किंवा घनिष्ठ मित्र म्हणून भेटतो आणि इंद्र आणि वृत्रासुर यांचं जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये सुद्धा या विष्णूनं त्या इंद्राला मदत केलेली आपल्याला वाचायला मिळते. याचबरोबर त्या विष्णूचं पक्षी रूपातील सूर्य असं पण एक सुंदर वर्णन आपल्याला बघायला मिळतं. आणि नंतर नंतर सूर्याचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते सगळे कॅरेक्टरिस्टिक्स हळूहळू या विष्णूला दिलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळं हा जो प्रवास आहे हा खूप मोठा प्रवास आहे. आणि जसं मागच्या वेळेला अग्निबद्दल बोलताना आपल्याला सांगितलं की माणसाला जसा अग्नी कंट्रोल करता यायला लागला तशी त्या अग्नीचं वेदांमधल्या देवतांमधलं महत्व कमी होऊन एक युटिलिटी म्हणून महत्व वाढलं आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये बाकीच्या देवतांचं महत्व वाढत गेलं. आणि मग नंतर ब्राह्मण आहेत, उपनिषद आहेत, यामध्ये तर वेगवेगळं वैष्णव तत्वज्ञान सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. आणि तुला माहितीच आहे की आपल्या भारतामध्ये 5 प्रमुख संप्रदाय आहेत. त्याच्यामध्ये शैव म्हणजे शंकराची पूजा करणारे, वैष्णव विष्णूची पूजा करणारे, शाक्त शक्तीची पूजा करणारे, गणपत्य गणपतीची पूजा करणारे आणि सौर्य म्हणजे सूर्याची पूजा करणारे. तर या 5 प्रमुख संप्रदायांची जर काही स्ट्रक्चर आहे तर त्याला पंचायतन म्हटलंय. की तुमचा जो उपास्य देव आहे, ज्या देवताचं तुम्ही पूजा करता, तो त्या मध्यभागी राहील आणि बाकीचे देव त्याच्या आजूबाजून असतील. तर या पंचायतन देवतांच्या पद्धतीमध्ये सुद्धा त्या विष्णूला महत्वाचं स्थान दिलेलं आपल्याला बघायला मिळतं. हे जसं आपण ब्राह्मण ग्रंथ किंवा उपनिषद यांच्याबद्दल बोललो तशीच भारतीय धार्मिक तत्वज्ञानामध्ये किंवा त्या ट्रेडिशन्समध्ये आपल्याकडे वेगवेगळी दर्शनं सांगितलेली आहेत, ज्याला आपण काय म्हणतात त्याला फिलॉसॉफी असं म्हणू. मग त्याच्यामध्ये सांख्य आहे, त्याच्यामध्ये योग आहे, त्याच्यामध्ये न्याय आहे आणि यांनी सृष्टीच्या उत्पत्तीबद्दल त्याच्यामध्ये चर्चा केलेली आहे. तर सांख्य दर्शन जे आहे तर त्या सांख्य दर्शनामध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय असे 3 सृष्टीचे प्रमुख भाग त्यांनी सांगितले की सृष्टी तयार झाली, ती नर्चर झाली, फ्लरिश झाली आणि मग कुठंतरी तिची लय होणार आहे. तर या 3 क्रिया 3 देवतांना दिल्या गेल्या, म्हणजे ब्रह्मदेवाकडे उत्पत्ती आली, विष्णूकडे स्थिती आणि शंकराकडे लय. तर या सृष्टीचं महत्वाचं कार्य या विष्णूकडे आलेलं आपल्याला या दर्शनांच्या काळामध्ये बघायला मिळतं. मग नंतरच्या काळामध्ये पुराण आपल्याला वाचायला मिळतात आणि पुराणांमध्ये तर शंकर काय, विष्णू काय हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोठे झाले. आणि म्हणजे तुम्ही जर पुराणांची नावं वाचली तर गरुड पुराण, नारद, विष्णू, विष्णू धर्मोत्तर, भागवत अशी पुराणं ही संपूर्णपणे विष्णूला डेडिकेट केली गेलेली पुराण आहेत. म्हणजे आपल्याला एकंदरीत स्कोप याच्यामध्ये लक्षात येईल की ऋग्वेदामध्ये ज्याच्या नावावरती फक्त 3 सूक्त होती तिथून 18 प्रमुख पुराणांपैकी 7-8 पुराणं ज्यांना डेडिकेट केली गेलेली आहेत, एवढा प्रचंड मोठा प्रवास विष्णू या संकल्पनेचा झालेला आपल्याला बघायला मिळतो. आणि हा खूप त्यातला इंटरेस्टिंग प्रवास आहे. आणि मग पुराणांबद्दल बोलताना मी मगाशी म्हटलं तसं की वेगवेगळी दर्शनं किंवा वेगवेगळ्या फिलॉसॉफी त्या प्रत्येक संप्रदायाच्या पुढे आल्या. आणि मग त्याच्यामध्ये चतुर्व्यूह सिद्धांत असेल किंवा पांचरात्र सिद्धांत असेल की जे स्पेसिफिक वैष्णव संप्रदायाबद्दल चर्चा करतात किंवा त्या भक्ती मुवमेंट बद्दल बोलतात. आता आपण एक खूप महत्वाचा विषय आहे आणि महाराष्ट्रामध्ये येस भक्ती महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी तर हा खूपच जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये विठोबा आहे किंवा पांडुरंग आहे आणि त्यावरती अनेक संतांनी भाष्य केलंय, चर्चा केलेली आहे. तर ही भक्ती मुवमेंट मोठ्या प्रमाणामध्ये इंट्रोड्यूस करण्याचं संपूर्ण क्रेडिट हे आपल्याला या वैष्णव संप्रदायाला द्यावं लागतं. आणि म्हणून या संपूर्ण म्हणजे आज जे काही आपण बघतोय वेगवेगळे विधी, वेगवेगळे पूजा अर्चा पद्धती किंवा वेगवेगळ्या जत्रा यात्रा माही भरतात, तर या सगळ्यांचे रूट्स या कुठल्या तरी या संप्रदायांमध्ये असलेले आपल्याला बघायला मिळतात. हा एक थोडासा विष्णूचा बॅकग्राऊंड म्हणून आपल्याला बघता येईल.
आणि म्हणजे जस्ट टू ऍड ऑन टू इट, ही भक्ती मुवमेंट बरोबर अशाच वेळेस इंट्रोड्यूस करण्यात आली ज्यावेळेस आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात परकीय आक्रमण होत होती आणि कुठेतरी स्वराज्याची चाहूल लागली होती किंवा ती गरज होती लोकांना एकत्र बांधून ठेवण्याची. सो आय थिंक त्याच्यामध्ये या भक्ती मुवमेंटचा एक प्रचंड मोठा वाटा आहे.
नाही अगदीच, म्हणजे आपला जो इंडोलॉजीचा अभ्यास आहे किंवा प्राचीन भारतीय इतिहासाचा जो अभ्यास आहे तो अभ्यास कुठल्या एका अंगाने आपल्याला करता येतच नाही. आपल्याला सगळ्या गोष्टी या एकत्र बघाव्या लागतात. म्हणजे आपण जर आर्किटेक्चरचा अभ्यास करतोय तर आपल्याला त्यावेळेला त्या पर्टिक्युलर काळामध्ये ऍक्टिव्ह असलेल्या रिलिजियस ऍक्टिव्हिटीजचा आपण अभ्यास करावा लागतो. आपल्याला त्या पर्टिक्युलर काळामध्ये असलेल्या राजघराण्यांचा पण अभ्यास करावा लागतो. त्यांनी निर्माण केलेल्या व्यवसायाचा पण आपल्याला करावा लागतो, ट्रेडचा पण करावा लागतो, फायनान्शियल कंडिशनचा करावा लागतो, संस्कृत साहित्याचा करावा लागतो आणि मग कुठं आपण एकत्र येऊन थोडासा सेन्स त्याच्यामध्ये पुटवून करू शकतो. त्यामुळे तू म्हंटलीस तसं की कुठलंही एक अंग हे आपल्याला प्राचीन भारतीय इतिहासाचा अभ्यास करताना बघून चालत नाही, तर आपल्याला एका गोष्टीचा वेगवेगळ्या 10 अंगांनी इथे विचार करावा लागतो.
परफेक्ट. आणि त्यातलंच एक तुझं आवडतं त्या विषयाकडे आपण जरा येऊया, ते म्हणजे मी आय थिंक मागच्या मोनोलॉग मध्ये तुझं असं इंट्रोडक्शन दिलं होतं की स्कल्पचर्स, मूर्ती, टेम्पल आर्किटेक्चर ह्याच्यामध्ये खास रस असणारा असा इंद्रनील. सो बघ, आता आपण इतक्या ठिकाणी फिरतो, मंदिरांमध्ये जातो. सो आता ऍज अन इंडॉलॉजिस्ट आपण विष्णू किंवा शिवाची मूर्ती ही पटकन ओळखू शकतो किंवा आयडियली ओळखू शकलो पाहिजे, पण आपल्या इतर लिसनर्सना पण जरा तू एक बेसिक विष्णूची मूर्ती कशी आयडेंटिफाय करायची, त्याचे काय ऍट्रिब्यूट्स असतात आणि ऑफकोर्स विष्णूचे अवतार याच्याविषयी थोडस सांग.
सगळ्यात आधी एक गोष्ट ही, तू पण कदाचित तुझ्या सगळ्या वॉक्स मध्ये, तुझ्या सगळ्या ट्रिप्स मध्ये लोकांना सांगत असेल की कुठलीही मंदिर ही पांडवांनी एका रात्रीत बांधली नाहीत किंवा कारण की बऱ्याचदा असं होतं आपण जातो अरे पांडवांनी एका रात्रीत बांधलेलं मंदिर आहे, पांडव इथं आले, थांबले, ते जेवले आणि धुवायला पाणी नव्हतं म्हणून ताट उलटी केली, ते हे 5 दगड. तर अशा अनेक कथा आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतात. तर हे असं काही नाहीये आणि त्या त्या कालखंडामधल्या राजघराण्यांनी जे काही काम केलंय ते सगळं आपल्याला या आर्ट मध्ये बघायला मिळतं. आणि पर्टिक्युलर विष्णूच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला आपण बोलतो त्यावेळेला साधारण कुशाण काळाच्या नंतर मोठ्या प्रमाणात नाही म्हणता येणार पण अत्यंत सुबक अशा विष्णूच्या मूर्ती आपल्याला दिसायला सुरू होतात. म्हणजे जो गुप्त काळ आहे साधारण 4th शतक ते 5व्या शतकाचं किंवा 6व्या शतकाचा शेवट, या साधारण 150-200 वर्षाच्या कालखंडामध्ये ही आयकॉनोग्राफी फिक्स होत असलेली आपल्याला बघायला मिळते. आणि या गुप्त काळामध्येच का तर हे गुप्त राजे होते, ते स्वतः वैष्णव राजे होते आणि त्या राजांनी स्वतःला परम भागवत अशी पदवी सुद्धा घेतलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे वैष्णव संप्रदायाचा इम्पॅक्ट किती इन्फ्यूज त्यांच्यामध्ये झाला होता हे इथं आपल्याला बघायला मिळतं. आणि यांच्याच दरबारामध्ये बाय द वे कवी कालिदास होता बरं का, तर हा एक खूप मोठा पुरावा आहे की ज्याच्यामध्ये या गुप्तांनी आर्ट आणि आर्टिस्ट या लोकांना पॅटर्नेज दिलेलं किंवा सांभाळलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर या कालखंडानंतर या खूप सुंदर मूर्ती विष्णूच्या बघायला मिळतात आणि विष्णूची मूर्ती ओळखताना त्याच्या हातामधली चार आयुध किंवा ऍट्रिब्यूट ज्यांना आपण लांछन म्हणू ज्याच्या त्या शक्ती असतात त्या आपल्याला बघायला मिळतात. आता त्या कुठल्या आहेत बरं तर त्याचा पांचजन्य नावाचा शंख हा त्याच्या हातामध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर सुदर्शन चक्र हे त्याच्या हातामध्ये असतं. त्यानंतर कौमुदकी नावाची गदाही त्याच्या हातामध्ये असती आणि पद्म किंवा कमळ हे त्याच्या हातामध्ये असतं. आता ही चार आयुध त्याच्या हातामध्ये आहेतच, तर त्या प्रत्येक आयुधाला सुद्धा काही ना काहीतरी अर्थ आहे आणि तो पण मी इथे थोडस सांगेन. त्याच्यात आपण आता डिटेल जायचं नाहीये, पण त्याची थोडीशी माहिती असावी म्हणून इथे सांगतोय. तर जो शंख जो आहे तो शंख या पंचतत्वांचं एक प्रतीक म्हणून त्या विष्णूच्या हातामध्ये येतो. त्यानंतर चक्र जे आहे हे चक्र ज्ञानाचं प्रतीक म्हणून विष्णूच्या हातामध्ये आहे. त्यानंतर गदा जी आहे गदा ही आदिविद्येचं प्रतीक म्हणून त्याच्या हातामध्ये येतं. आणि कमळ जे आहे हे प्रॉस्परिटी किंवा भरभराट यासाठी म्हणून त्या विष्णूच्या हातामध्ये दिलंय. ज्या वेळेला तू आपल्या इथे शक्ती बद्दल तू एक पॉडकास्ट केला होतास आणि त्याच्यामध्ये मॅडमनी सांगितलं होतं की कमळ हे किती महत्वाचं आहे, म्हणजे देवी त्याच्यावरती विराजमान झालेली असती, त्यानंतर अभिषेक लक्ष्मीही कमळामध्ये बसलेली आहे, ब्रह्मदेव कमळामध्ये बसलेलं दाखवतो. तर कमळ हे प्रॉस्पेरिटीचं सिम्बॉल म्हणून आपल्याकडे खूप आधीपासून वापरलं गेलंय. इव्हन म्हणजे आता बदामीला आपण गेलो तर बदामीची जे काही म्युझियम आहे साईटवरती तर त्याच्यामध्ये जी लज्जागौ किंवा छिन्नमस्तिका आहे तर तिचं जे डोकं आहे त्या डोक्याच्या जागी सुद्धा त्यांनी कमळच कोरलंय. तर या सगळ्या गोष्टी कुठंतरी प्रॉस्पेरिटी किंवा नवनिर्मिती यांच्याशी निगडीत असलेले आपल्याला बघायला मिळतात. तर हा एक विष्णूचा बेसिक आपण काय म्हणू आयकॉनोग्राफी किंवा त्याचे ऍट्रिब्यूट हे आपल्याला म्हणता येतील. आणि या विष्णूच्या मूर्तींचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये केवल विष्णू आहे, चतुर्विंशती मूर्ती हा एक वेगळाच त्याचा प्रकार आहे की 24 मूर्तींच एकत्र संकलन त्याच्यामध्ये असतं. ते काय आहे वगैरे ते आपण बघूया, पण तो एक त्याच्यामधला प्रकार आहे. त्यानंतर वैष्णव तत्वज्ञान सांगणाऱ्या वेगळ्या मूर्ती या वैष्णव सेक्ट मध्ये संप्रदायामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर असे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्याच्यापैकी एक महत्वाचा प्रकार म्हणजे विष्णूचे अवतार. आता वेगवेगळ्या उपनिषदांमध्ये विष्णूच्या 39 अवतारांपर्यंतची वर्णन आपल्याला बघायला मिळतात, पण जे काय म्हणतात त्याला मोस्ट ऍक्सेप्टेड आहेत ते 10 विष्णूचे अवतार आहेत. आणि त्या प्रत्येकाबद्दल आपण नाही बोलायचंय, पण काही त्यातल्या फॅक्ट्स आणि हे फक्त आपण बघूया की सुरुवातीचे म्हणजे मत्स्य कूर्म वराह हे जे त्याचे अवतार आहेत, त्यानंतर मग वामन अवतार आहे, नरसिंह अवतार आहे, आणि मग पुढे जात जात त्याच्यामध्ये राम परशुराम इवन बुद्ध मग येणारा कल्की असे वेगवेगळे अवतार या विष्णूचे आपल्याला बघायला मिळतात. पण त्यातली मजेची गोष्ट अशी आहे की जेवढं महत्व हे नरसिंह अवतार असेल किंवा वराह अवतार असेल या प्राणी रूपातल्या अवतारांना मिळालं तेवढं महत्व मत्स्य किंवा कूर्म यांना मिळालेलं नाहीये. म्हणजे त्यांचं ते काम झालं ते थांबलं, पण जसं आत्ता आपण बघताना मोठ्या प्रमाणामध्ये बाकीचे अवतार बघतो तेवढे हे दोन अवतार आपल्याला नाही बघायला मिळत. त्याची कारणं अनेक असतील, तो आत्ताचा विषय नाहीये, पण ही एक गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागते. आणि मग या वेगवेगळ्या अवतारांच्या अनेक वेगवेगळ्या कथा आहेत. आता नरसिंहाचा जो अवतार आहे हा नरसिंह माझा स्वतःचा खूप आवडता अवतार आहे. आणि जशा विष्णूच्या अनेक वेगवेगळ्या मूर्ती आहेत तसे या नरसिंहाचे अनेक वेगवेगळे आस्पेक्ट आहेत. तो रुद्र नरसिंह म्हणून आपल्याला भेटतो, तो केवल नरसिंह म्हणून येतो, तो लक्ष्मी नरसिंह म्हणून येतो, तो योग नरसिंह म्हणून येतो. आपल्याला एकच माहिती असतो की त्याचा जो त्याच्या मांडीवरती हिरण्यकश्यपू घेऊन त्याचा पोट फाडणार हा एकच आपल्याला माहिती आहे. पण असे अनेक नरसिंहाचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि याची सुंदर उदाहरण आपल्याला बदामीच्या लेण्यांमध्ये पण बघायला मिळतात. तर नरसिंह आहे, वराह आहे, असे अनेक वेगवेगळे त्या विष्णूचे अवतार आहेत. आणि मग याच्यासाठी आपल्याला गीतेच्या गीतेमध्ये जो काही श्लोक आहे त्या श्लोकाचा आधार आपल्याला घ्यावा लागतो की परित्राणाय साधुनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे ज्या ज्या वेळेला इथे साधूंना त्रास दिला जाईल, इथे दुष्कृत्य मासतील, त्या त्या वेळेला ते सगळं करणाऱ्यांचा त्या सगळ्या त्यांचा विनाश करण्यासाठी म्हणून ते धर्माचं चक्र परत स्थापन करण्यासाठी म्हणून मी परत परत येईन. हे जे काही श्लोक आहे हा या सगळ्या अवतारांचा बेस म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये बघावं लागतो. आणि मग ऑफकोर्स रामकृष्ण हे रामायण आणि महाभारत यातून खूप मोठे झालेत. हे बाकी काय बोलायची गरज नाही आपल्याला, की त्यांची वेगवेगळी पॅनल्स, त्यांचे डेडिकेटेड वेगवेगळी शिल्प ही अनेक मंदिरांमध्ये असतातच. त्यामुळे हा स्कोप आपल्या लक्षात आला पाहिजे, की मी परत हे सांगतोय कारण की हे इव्होल्युशन लक्षात आलं पाहिजे की ऋग्वेदामध्ये तीन सूक्त असलेला विष्णू ते एवढं प्रचंड भारत आणि भारताच्या बाहेर ज्याचं प्रस्थ तयार झालंय हा विष्णू, हा प्रवास समजून घेणं हे खूप इंटरेस्टिंग आहे.
ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली
येस
ग्रेट. सो ओके सो आता तू मगाशी म्हणता म्हणता काही वेगळ्या मूर्तींचा उल्लेख केलास. सो अवतार संकल्पना म्हणूया किंवा एक बेसिक जी विष्णूची मूर्ती असते तर त्या झाल्या कॉमन मूर्ती. पण काही थोड्या हटके मूर्ती असतील तर त्याच्याबद्दल थोडस सांग ना.
अगदी. आता गुजरातमध्ये पाटणला राणी की वाव जी आहे, त्या राणी की वाव मध्ये इट्स अ वर्ल्ड हेरिटेज साईट आणि तिथे आपल्याला विष्णूचे अवतार अत्यंत सुंदर पद्धतीनं कोरलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि जर तुम्ही तिथे गेलात तर ते डेफिनेटली बघा. पण हे झाले अवतार. पण तू म्हंटलीस की या विष्णूच्या वेगळ्या कुठल्या मूर्ती आहेत, तर मी म्हंटल तसं की वैष्णव संप्रदायाचं जे काही तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान सांगणाऱ्या काही मूर्ती आपल्याला भारतामध्ये बघायला मिळतात. आता त्यातली एक अत्यंत रेअर अशी जी मूर्ती आहे की ज्याला वैकुंठ मूर्ती म्हणतात, ते शिल्प आपल्याला धुळ्याजवळ, धुळे जे शहर आहे त्याच्याजवळ मेथी नावाचं गाव आहे, तिथल्या एका मंदिरामध्ये आपल्याला ही मूर्ती बघायला मिळते. आणि माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये मंदिरावरती असलेली ही एकमेव मूर्ती आहे. दुसरी मूर्ती आपल्याला मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम मध्ये बघायला मिळते. आणि ही जी वैकुंठ मूर्ती आहे ना, तर ह्याच्यामध्ये समोरच्या बाजूला विष्णू असतो, त्यानंतर एका बाजूला संकर्षण आणि एका बाजूला अनिरुद्ध असा कोरलेला, म्हणजे वासुदेव संकर्षण आणि अनिरुद्ध अशी ती एकत्र कंपोजिट केलेली ती मूर्ती असती. पण त्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे समोरचा जो चेहरा आहे तो मानवी चेहरा असतो आणि संकर्षणासाठी सिंहाचं तोंड वापरलंय आणि अनिरुद्धासाठी वराहाचं तोंड वापरलंय. तर ही खूप रेअर मूर्ती आहे जी आपल्याला धुळ्याच्या जवळ बघायला मिळते. आणि बऱ्याचदा या शिल्पां म्हणजे पर्टिक्युलर विष्णूची जी शिल्प आहेत त्या शिल्पांचा विचार करताना त्याच्या छातीवरती श्रीवत्स नावाचं एक अत्यंत सुंदर आणि खूप प्राचीन असं सिम्बॉल आपल्याला बघायला मिळतं. त्या सिम्बॉलशी निगडीत अनेक वेगवेगळ्या कथा आहेत आणि आय गेस त्यासाठी तुझ्याकडे माणूस पण ऐकून
येस 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 ऍब्सोल्युटली. सो सीझन टू मध्ये वी हॅव अ स्पेशल गेस्ट ज्यांचा एक्सटेन्सिव्ह रिसर्च आहे श्रीवत्स याविषयी. त्यांचं नाव मी आता डिस्क्लोज नाही करणार, पण येस म्हणजे लोकांनी ऐकलं पाहिजे सीझन टू. सो हे एक छोटस सरप्राईज आहे, टीजर आहे.
येस. आणि ती आमच्या दोघांची पण खूप चांगली मैत्रीण आहे. ओके. सो ही झाली वैकुंठ मूर्ती. त्यानंतर अजून एक खूप सुंदर संकल्पना आहे आणि त्याचं नावच असं आहे की ब्रह्मेशान जनार्दनार्क. ब्रह्म, ईशान, जनार्दन आणि अर्क यांचं एकत्रित चिन्हांकृत केलेली एकत्रित आयकॉनोग्राफी असलेली एक मूर्ती आपल्याला महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळते. पण त्यातली सगळ्यात सुंदर मूर्ती जी आहे ती गुजरातमध्ये मोढेराचं जे सूर्य मंदिर आहे त्या सूर्य मंदिरामध्ये ती ते शिल्प कोरलेलं आपल्याला बघायला मिळतं, की ज्याच्यामध्ये त्याच्या हातात दोन कमळा आहेत, पायाशी नंदी कोरलेला आहे, एका बाजूला हंस आहे, मनुष्यरूपी गरुड त्याच्यावरती विराजमान झालेले विष्णू आहेत, तीन तोंड दाखवलेली आहेत. तर या सगळ्या आयकॉनोग्राफी वेगवेगळ्या देवांच्या आहेत. इवन त्या शिल्पाच्या पायामध्ये बूट पण आपल्याला बघायला मिळतात, की जे सूर्याची आयकॉनोग्राफी आहे किंवा सूर्याचं चिन्ह आहे. तर अशा सगळ्या संकल्पनांचं एकत्रित चित्रण आपल्याला या ब्रह्मेशान जनार्दनार्क या शिल्पामध्ये बघायला मिळतं. ही झाली दुसरी मूर्ती. आणि अजून एक सुंदर मूर्ती की जी मी मगाशी म्हटलं तसं की गुप्त काळामध्ये ज्या वेळेला सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली आणि गोष्टी थोड्या कॉन्क्रीट होत गेल्या त्यावेळेसची ही मूर्ती आहे. मध्य प्रदेशमध्ये सांची उदय सांचीचा जो रोड आहे तिथून पुढे गेल्यानंतर उदयगिरी नावाच्या लेण्या आहेत आणि त्या लेण्यांमध्ये या देवदेवतांची खूप प्रायमरी स्वरूपातली शिल्प आपल्याला बघायला मिळतात. आणि तिथे जर आपण गेलो तर आत्ता जसं विठ्ठलाच्या कानामध्ये जी काही मत्स्यकुंडल वगैरे छानशी सुंदर आपल्याला बघायला मिळतात तशीच मत्स्यकुंड असलेला विष्णू त्या उदयगिरी लेण्यांमध्ये कोरलाय आणि हातातली गदा पण आता जे पहिलवान त्यांच्या हातामध्ये तो एक मोठा असा सोटा घेऊन व्यायाम करतात तशी ती गदा त्याच्या हातामध्ये आहे आणि त्या विष्णूचं जे चक्र आहे हातामधलं ते चक्क स्टूलवरती ठेवलेलं आहे एवढी सुंदर. हा आणि हे बाकी कुठं आपल्याला बघायला मिळत नाही म्हणजे कदाचित त्या कलाकारांना दाखवायचं असेल की बाबा रे एवढं जड आहे की त्याला कुठला तरी आधार आपण दिला ठेवायला तर ही खूप सुंदर संकल्पना आहे आणि त्या मूर्तीत पण श्रीवत्स दिसतं म्हणजे खूप सुरुवातीपासून हे श्रीवत्स चिन्ह या विष्णूच्या निगडीत शिल्पांमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. तर या अशा खूप वेगवेगळ्या विष्णूच्या मूर्ती भारतामध्ये आपल्याला बघायला मिळतात.
ग्रेट. सो ह्याला जे कनेक्टिंग क्वेश्चन तो म्हणजे आता तू कोल्हापुरातच राहतोस आणि तुझं आवडतं लाडकं खिद्रापूरचं मंदिर तू कॉन्स्टंटली लोकांना दाखवत असतोस तर तिथे काही स्पेसिफिक असे वैष्णव एलिमेंट्स किंवा मूर्ती दिसतात का?
येस. ऍक्च्युली मजा अशी आहे की असं कधीच होत नाही की शंकराचं मंदिर आहे आणि तिथं फक्त आपल्याला शंकर दिसतो आणि बाकी काही दिसत नाही किंवा विष्णूचं मंदिर आहे तिथं फक्त विष्णूचीच सगळं कोरलंय आणि बाकी काही दिसत नाहीये. तर ती जी आराध्य दैवता आहे म्हणजे ज्या देवतेची पूजा करणार आहेत ती देवता मध्य केंद्रस्थानी असते किंवा त्याला इम्पॉर्टन्स हा जास्त दिलेला असतो पण त्याबरोबर इतर वेगवेगळे एलिमेंट सुद्धा त्या मंदिरामध्ये कोरलेले आहेत आणि खिद्रापूर मंदिराचं वैशिष्ट्यच हे आहे की अत्यंत सुंदर शिल्प त्या मंदिरावरती आपल्याला बघायला मिळतात आणि आपण ज्या वेळेला वैष्णव या संप्रदायाचा विचार करतो खिद्रापूर मंदिराच्या बाबतीमध्ये किंवा कोपेश्वर मंदिराच्या बाबतीमध्ये तर विष्णूचे वेगवेगळे अवतार हे त्या ठिकाणी कोरलेले आहेत आणि मी मगाशी म्हटलं तसं की विष्णूचा नरसिंह अवतार जो आहे तर हा योग नरसिंह आपल्याला खिद्रापूरच्या मंदिरावरती बघायला मिळतो. त्यानंतर या विष्णूच्या निगडीत वेगवेगळ्या पुराणांमधल्या ज्या काही कथा आलेल्या आहेत तर त्याच्यामधली वामन आणि बळीराजाची जी कथा आहे तर ती कथा आपल्याला त्या खिद्रापूरच्या मंदिरावरती बघायला मिळते. त्यानंतर महाभारतामधल्या वेगवेगळ्या कथा आपल्याला त्या मंदिरावरती बघायला मिळतात. रामायणातल्या वेगवेगळ्या कथा आपल्याला त्या मंदिरावरती बघायला मिळतात आणि तो रामायणातला एक सुंदर सिक्वेन्स तिथे कोरलेला आहे की ज्या वेळेला हनुमानाने येऊन सांगितलं की सीता कुठे आहे ते मला कळलंय किंवा मला तिला ओळखायचं असेल दूत म्हणून जायचं असेल तर मला काहीतरी खूण हातामध्ये हवी आहे आणि त्यावेळेला राम त्याची अंगठी हनुमानाला देतो तर तो प्रसंग आणि नंतर अशोकवनामध्ये जाऊन ती अंगठी सीतेला दाखवतानाचा प्रसंग हे असे दोन्ही प्रसंग त्या खिद्रापूरच्या मंदिरावरती कोरलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर विष्णूचं अजून एक छान सुंदर स्वरूप म्हणजे विष्णूची हरिहर मूर्ती की शंकर आणि विष्णूचं एकत्रित कॉम्बिनेशन केलेली जी मूर्ती आहे कंबाईन केलेली जी मूर्ती आहे तर ती हरिहर मूर्ती तर ही हरिहर मूर्ती सुद्धा आपल्याला या खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरावरती बघायला मिळते. त्यामुळे वैष्णव अनेक वेगवेगळे एलिमेंट या कोपेश्वर मंदिरावरती आपल्याला प्रॉमिनेंटली बघायला मिळतात.
वाव. सो ह्याच्यावर ना एक नक्की लक्षात आलंय की येस डेफिनेटली विष्णूचे एलिमेंट्स वगैरे सगळे इकडे दिसतात वगैरे ओके ठीक आहे पण तू ह्या एका ऍस्पेक्ट बद्दल जितक्या पॅशनेटली बोललायस ना खिद्रापूर मंदिराबद्दल की डेफिनेटली आता तुझ्या बरोबरच ते मंदिर बघितलं पाहिजे.
नाही हे नक्की प्रत्येकानं आयुष्यात किमान 10-10 बघावं एवढं सुंदर आहे त्यामुळे वेळ काढा आणि या
नक्की डेफिनेटली. सो कमिंग टू लास्ट क्वेश्चन की आता आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की विष्णूचं हे एक वन ऑफ द बिगेस्ट देऊळ आपण म्हणू शकतो की जे ऍक्च्युली भारताबाहेर आहे. सो प्रश्न असाच आहे की भारताबाहेर विष्णूच्या मंदिरांविषयी काय काय म्हणलं जातं त्यांची काही स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स असतात का किंवा त्याविषयी काय सांगशील?
ओके आता हे सगळं बघत असताना आपल्याला मी मगाशी म्हणत जसं की थोडासा इंटरनॅशनल ट्रेडचा विचार या ठिकाणी करावा लागतो, किंवा भारतातून आपल्या राजांनी जे काही त्यांचं साम्राज्य बाहेर तयार केलं त्याचा थोडासा विचार करावा लागतो. आता आपल्याकडं दक्षिणेतून अनेक राजे जगातल्या वेगवेगळ्या भागामध्ये गेले आणि जसं परकीय आक्रमक आपल्याकडे आले आणि त्यांनी जे दिसेल ते उद्ध्वस्त करायला सुरू केलं, त्याच्या बरोबर विरुद्ध आपल्या राजांनी बाहेरच्या देशांमध्ये केलेलं आपल्याला बघायला मिळतंय की ते गेले तिथल्या लोकांना त्यांनी एकत्र केलं, आपली संस्कृती त्या ठिकाणी रुजवली, फ्लरिश केली आणि कदाचित म्हणूनच अजूनही भारता बाहेरचे अनेक देश असे आहेत की जे भारतीय संस्कृतीची नाळ घट्ट जोडून आहेत आणि त्यापैकी ऑफकोर्स बाली, इंडोनेशिया, जावा, सुमात्रा, श्रीलंका, कंबोडिया, बँकॉक हे असे अनेक वेगवेगळ्या देशांची उदाहरणं आपल्याला त्याच्यामध्ये घेता येतील. आणि तू प्रश्न विचारलास की भारतात जगातलं सगळ्यात मोठं विष्णू मंदिर हे कंबोडियामध्ये आहे अंगकोरवाट, आणि मला माहित नाही किती लोकांना हे माहिती आहे पण त्यावेळेचा जो राजा होता साधारण 12व्या शतकामध्ये सूर्यवर्मन 2 हा जो राजा होता त्या राजानं या मंदिराचं पूर्ण निर्माण केलं. प्रचंड मोठं मंदिर आहे, अजून मी तिथे गेलेलो नाहीये, होपफुल मी जाईन लवकर, पण विष्णूचं सगळ्यात मोठं मंदिर हे भारताच्या बाहेर आहे, हेच एक खूप फॅसिनेटिंग गोष्ट आहे आणि हा एक पुरावा आहे की आपल्या लोकांनी बाहेर जाऊन नक्की काय केलं की तो, कारण की त्या सगळ्या भागाला सुवर्णद्वीप म्हणतात आणि तो प्रभाव आपल्याला एवढा बघायला मिळतो की आता पण बँकॉक एअरपोर्टचं नाव हे सुवर्णभूमी एअरपोर्ट आहे आणि प्रचंड मोठं समुद्र मंथनाचं शिल्प त्या एअरपोर्टवरती आपल्याला रचलेलं किंवा तयार केलेलं बघायला मिळतं. तर हा इम्पॅक्ट मोठा असल्यामुळे ती जी रूट्स सगळे तिथे रुजले ते सगळे या मंदिरांच्या रूपामध्ये आपल्याला आता बघायला मिळतात. हे झालं कंबोडियातलं मंदिर, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक वेगवेगळी विष्णूची मंदिरं ही जगभराच्या वेगवेगळ्या भागामध्ये आहेत. त्यातलंच दुसरं एक उदाहरण म्हणजे आत्ताचं जे अफगाणिस्तान आहे त्या अफगाणिस्तानमध्ये काबूल, त्या काबूलच्या जवळ अस्माई नावाचा एक डोंगर आहे. तू डोंगरांचा अभ्यास केलाय सानिया, तुला माहिती आहे की डोंगर आणि स्पिरिच्युअलिटी हे कसे एकत्र आहेत. तर तिथं अस्माई जी टेकडी आहे त्या अस्माई टेकडीच्या पायथ्याशी एक विष्णू मंदिर आहे आणि ते मंदिर आणि तो पूर्ण डोंगर हे विष्णूचं स्थान म्हणूनच तिथली अजूनही लोक कन्सिडर करतात. त्याचं नुकसान ऑफकोर्स फॉर ऑब्विस रिझन्स बरंच झालंय, पण ते रूट्स, कल्चरल रूट्स आपल्याला अजूनही तिथे बघायला मिळतात. आणि त्यानंतर आत्ताच तू एक बातमी वाचली असेल साधारण एक मागच्या महिन्यामध्ये ती आली होती बातमी की उत्तर पाकिस्तानच्या भागामध्ये पाकिस्तान आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट आणि इटालियन आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट यांनी एकत्र जे उत्खनन केलं त्या उत्खननामध्ये साधारण 12व्या शतकातलं विष्णू मंदिर हे त्या उत्तर पाकिस्तान मधल्या भागामध्ये आता मिळालंय. तर ही अशी अनेक उदाहरणं आपल्याला बघता येतील की ज्याच्यामध्ये भारताच्या बाहेर वैष्णव संप्रदायाचे रूट्स पसरलेले आणि नुसते पसरले नव्हते तर ते तिकडे इनहॅबिट झाले होते, त्यांनी ते पूर्ण स्वीकार केला होता, ते फ्लरिश झाले होते, हे असं सगळं तिथे आपल्याला बघायला मिळतं.
ग्रेट. सो स्थल महात्म्य, स्थान महात्म्य हे फक्त आपल्याकडे नसून बाहेर पण आहे. अमेझिंग, क्या बात आहे. अगदी वैदिक काळापासून ते मूर्ती, महाराष्ट्रातली भारतातली मंदिरं, तत्वज्ञान आणि भारताबाहेरची विष्णू मंदिरं या सगळ्याविषयी इंद्रनील तुझ्याशी गप्पा मारून खूप मजा आली. आपल्या काही लिसनर्सना माहितच असेल पण तुझ्या सध्या चालू असलेल्या लग्नाच्या गडबडीत सुद्धा तू वेळात वेळ काढून डेक्कन टेल्सच्या स्टुडिओमध्ये आलास, त्याबद्दल डेक्कन टेल्स आणि पतील हेरिटेजच्या वतीने खूप खूप धन्यवाद.
थँक्यू, थँक्यू सानिया, थँक्यू सो मच. आणि द एंटायर अखंड भारत टीम, तुम्ही खूप सुंदर काम करताय. मी न चुकता सगळे पॉडकास्ट ऐकतो आणि आज सांगितलेली बरीचशी माहिती मी आधीच्या पॉडकास्ट मधूनच घेतलेली आहे. तर थँक्यू सो मच फॉर दिस आणि कीप अप द ग्रेट वर्क.
थँक्यू सो मच. लिसनर्स, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. बघता बघता 10 जास्त विषयांवर आपण चर्चा केली आहे. तुम्हा सर्व लिसनर्समुळे आम्ही 10,000 जास्त लोकांपर्यंत पोहोचलोय आणि 20 जास्त देशांमध्ये आपला पॉडकास्ट ऐकला जातो. यासाठी तुम्हा सर्वांचे पण मनापासून आभार. ह्या एपिसोड बरोबरच सीझन 1 ची सांगता होतीये, पण आम्ही लवकरच परत येऊ सीझन 2 घेऊन अशाच काही भन्नाट गेस्ट बरोबर आणि काही इंटरेस्टिंग गप्पा मारायला. तोपर्यंत शिकत राहा, माहिती करून घ्या, कारण इतिहासाला कालमर्यादा नसते. मी सानिया आमच्या संपूर्ण टीमतर्फे, भूषण कादंबरी या आपल्या शोच्या डिरेक्टर्सतर्फे तुम्हा सगळ्यांची रजा घेते. भेटूया लवकरच. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर IVM नेटवर्कवरील इतर मनोरंजक पॉडकास्ट ऐकायला अजिबात विसरू नका. तुम्ही आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करू शकता. आमचं फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि यूट्यूब हँडल आहे IVM पॉडकास्ट्स.